संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। म्हणोनी ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा। दासबोधाचा दशक 5 समास 2 मध्ये जी सद्गुरु लक्षण सांगितलेली आहेत ती सद्गुरु लक्षण आपण पाहतो आहोत। आणि ज्ञान वैराग्य भजन स्वधर्म कर्म साधन कथा निरूपण श्रवण मनन इथपर्यंत आपलं आलेलं होतं। आणि मग गुरुपौर्णिमेचा उत्सव आपला मध्ये होता। तो गुरुपौर्णिमेचा उत्सव पूजा संपन्न झाले आणि मग उरलेली लक्षणं जी आहेत ती नीती न्याय मर्यादा ही आपण आज पाहणार आहोत। एका योगायोगानी गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या आधी आणि नंतर या तऱ्हेने गुरुस्तवन करण्याची संधी मिळाली असं मला वाटतं। ब्रह्मविद्येबद्दलचा विवेक अपरोक्ष अनुभूती आनंदामध्ये म्हणजे शांतीमध्ये रममाण होणं त्याच वेळेला संसाराचं अनित्यत्व हे कायम लक्षात असणं आपल्या देहाच्या मर्यादा लक्षात असणं इंद्रियांचे जे भोग आहेत त्या भोगांविषयी अतिरिक्त भोगांविषयी उदासीन असणं तसंच अत्यंत निष्ठेनी सगुणावर प्रेम ठेवणं श्रद्धा ठेवणं सगुणाच्या उपासनेमध्ये रंगून जाणं आपली जी नियत कर्म आहेत त्या नियत कर्मामध्ये नेहमी रत राहणं ती सोडण्याचा प्रयत्न न करणं ती फलत्यागपूर्वक करणं आपण अकर्ता आहोत अशी भावना धरून करत राहणं ईश्वर आपल्याकडून करून घेतो आहे त्या योगानी ईश्वराची पूजा होते आहे असा भाव धरणं आणि नामध्यानादी साधना श्रवण कीर्तन इथपासून आत्मनिवेदनापर्यंतच्या सर्व साधना हाताळणं सगुण कथेमध्ये प्रेम राखणं संतांच्या देवादिकांच्या अवतारांच्या ज्या कथा आहेत त्या कथा मोठ्या विश्वासाने ऐकणं सांगणं त्याच्यातून बोध प्राप्त करून घेणं त्याच वेळेला अद्वैत निरूपणामध्ये पारंगत असणं अद्वैत निरूपणाचा उपक्रम चालू ठेवणं अशा प्रकारे कथा आणि निरूपण करणं, तसंच आलेल्या श्रोत्यांना ते ऐकवणं, मनन करणं, मनन करून घेणं, मननापासून ते निधिध्यासनापर्यंत साधकांची प्रगती घडून आणणं, कथानिरूपण आणि श्रवण मनन हे सर्व एकत्रित रीतीने असणं, श्रवण मननावर आधारित, निरूपण श्रवण मननावर आधारित असं कार्य करणं, असं कार्य उभं राहणं नीती न्याय मर्यादा आणि नीतीनी न्यायानी मर्यादेनी स्वतःचं वर्तन असणं आणि नीती न्याय मर्यादेच्या वर्तनाचाच पुरस्कार करणं, समर्थांचा प्रत्येक शब्द तोलून मापून असा इथं आहे, नीती ही कोणती नीती असावी, कारण नीतीच्या खूप संकल्पना अस्तित्वात आहेत, अगदी महाभारत जरी घेतलं तरी विदुर नीती आहे, भीष्म नीती आहे, युधिष्ठिराची नीती आहे, प्रत्येक व्यक्तीचं जीवनाचं तत्वज्ञान हे त्याची नीती असते, मनुस्मृती मनुनी घालून दिलेले कायदे हे देखील त्या प्रकारच्या जीवनाचे म्हणजे नीती आचरणाचेच कायदे आहेत। समर्थांनी सद्गुरूंना नीती न्याय मर्यादेमध्ये आणलेलं आहे, पण समर्थांची जी नीती न्याय आणि मर्यादा आहे त्याच्यामध्ये मला चिंतन करताना असं वाटलं की न्याय आणि मर्यादा ही सद्गुरूंची नीती असली पाहिजे, मर्यादेमध्ये वर्तन ही सद्गुरूंची नीती आहे, मर्यादेमध्ये वर्तन ही परमार्थियांची नीती आहे, जसं रामचंद्रांची नीती कोणती तर मर्यादेमध्ये राहणं ही रामचंद्रांची नीती, त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं गेलं आणि त्या मर्यादेचं अमर्याद पालन रामचंद्रांनी केलं, म्हणजे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम असं जे म्हटलं जातं ते अमर्यादा मर्यादा पुरुषोत्तम, अमर्याद मर्यादा पुरुषोत्तम, कितीही पुढं गेलं कितीही संकट आली तरी मर्यादेचं वर्तन तुटणार नाही, मर्यादेचं वर्तन सुटणार नाही ही रामचंद्रांची नीती होती। तसं एका व्यक्तीकरता देखील मर्यादा डिफाईन करता येते, ठरवता येते, सद्गुरू जर व्यक्ती म्हणून असतील तर व्यक्तीच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेमध्ये सद्गुरूंनी राहणं अपेक्षित आहे, साधकाची एक मर्यादा आहे, सद्गुरू साधना करत असतील तर साधकाच्या मर्यादेमध्ये सद्गुरूंनीही राहणं आवश्यक आहे आणि व्यक्तीच्या मर्यादा आणि साधकाच्या मर्यादा सांभाळत त्यांच्याकडे जर गुरुपद आलेलं असेल तर या दोन्ही मर्यादा सांभाळत गुरुपदाच्या मर्यादेमध्ये देखील सद्गुरूंनी राहणं आवश्यक आहे, प्रत्येकाची एक मर्यादा आहे। व्यक्तीच्या एक वर्तनाच्या मर्यादा आहेत. तो एक कुटुंबाचा घटक आहे आणि कुटुंबाचा घटक म्हणून त्याच्या स्वतःच्या मर्यादा आहेत, कर्तव्य आहेत. आई वडील, पत्नी, मुलं, मग त्याच्या पुढे जाऊन सुना, नातवंड यांच्याबद्दल त्याचं जे वर्तन आहे त्या वर्तनाच्या त्याच्या स्वतःच्या मर्यादा आहेत, त्या मर्यादेमध्ये त्यांनी राहिलं पाहिजे कुटुंबामध्ये. आणि हे खूप आवश्यक आहे. आणि हा विषय कितीही सांगता येईल पण एवढा न वाढवता व्यक्तीच्या मर्यादा तशा साधकाच्या जीवनाच्या साधक म्हणून मर्यादा आहेत. त्याचं बोलणं, चालणं, वागणं, कर्म करणं हे सद्गुरूंनी जसं सांगितलंय तसं धरून त्यांनी राहणं ही साधकाच्या जीवनाची मर्यादा. आणि त्या मर्यादेमध्ये त्याचं साधकत्व असलं पाहिजे. मर्यादा का असली पाहिजे? कोणाकोणाला नियम नको असतात, मर्यादा नको असतात, कोणत्या चौकटीत बांधून घ्यायला नको असतं. पण चौकटीत बांधल्याखेरीज प्रगती होत नाही. जसं रामकृष्ण म्हणत असत की एखादं झाड अगदी कोवळं असताना त्याच्या भोवती कुंपण घालावं लागतं, नाहीतर शेळ्या मेंढ्या देखील खाऊन टाकतात. पण ते झाड मोठं झालं, एक वडाचं झाड मोठं झालं तर त्याला हत्ती बांधून ठेवला तरी काही फरक पडत नाही. मर्यादेमध्ये जीवन भक्कम होतं. मर्यादा नसेल तर जीवन तुटून जातं, कसंही निघून जातं. आरोग्य बिघडतं, नीती बिघडते, वर्तन बिघडतं. विनोबा असं म्हणतात की नदी घालून दिलेल्या मर्यादेमध्ये वाहते म्हणून नदीपासून फायदा होतो. ती जर अस्ताव्यस्त सगळीकडे धावू लागेल, आत्ताचा काळ आहे त्या काळामध्ये एक ओढा देखील त्याची मर्यादा सोडतोय, तर लोकांची किती तारांबळ होतीये हे आपण पेपरमध्ये वाचतो. म्हणून कोणाचंही जीवन मर्यादेमध्ये असलं पाहिजे, त्याला सद्गुरूही उणे नसले पाहिजेत असं समर्थ सांगतायत. म्हणून साधकाच्या जीवनाची मर्यादा साधकाच्या जीवनामध्ये असली पाहिजे. आणि अशी व्यक्तीची मर्यादा आणि साधकाची मर्यादा सांभाळणारा, मी आता फक्त व्यक्ती आणि साधक एवढंच घेतो आहे, पण एकूणच त्याचं जीवन मर्यादाशील पाहिजे. कारण हे निरूपण फार लांबवायचं नाही, पण एवढ्यावरून बाकीच्या जीवनाची कल्पना यावी, तेही मर्यादाशील असावं. तर सद्गुरू अशा व्यक्तीला सद्गुरू म्हणून नेमतात, तर तो गुरुपदाधिष्ठित होतो. त्याच्या मर्यादाशील आचरणामुळं तो गुरुपदाधिष्ठित होतो, एरवी होणार नाही. आणि मग सद्गुरू म्हणून कार्य करत असताना देखील गुरुपदाच्या मर्यादा आहेत. कारण जसं तुमचं कुटुंब असतं तसं दुसरी कुटुंब असतात, तसं तुमचा संप्रदाय असतो तसे दुसरे अनेक संप्रदाय असतात. तुम्ही जसं कुटुंब आणि कुटुंब स्नेहानी राहणं आवश्यक आहे दुसऱ्या कुटुंबांशी, त्यांना आदर देऊन राहणं आवश्यक आहे, तसं संप्रदाय दुसऱ्या संप्रदायाशी देखील आदरपूर्वक वागणं आवश्यक आहे. आणि हे सद्गुरूंनी सांभाळायचं असतं, तेव्हा त्यांचे शिष्यही सांभाळतात. त्या मर्यादेमध्ये संप्रदायाच्या मर्यादेमध्ये सद्गुरूंनी असणं आणि शिष्यांना ठेवणं, सद्गुरूंचं जे कार्य आहे ते कार्य देखील म्हणून दिग्विजयासारखं जाता कामा नये. त्यांच्याकडे जे सहज येतील त्यांना उपदेश करणं हे सद्गुरूंचं काम आहे. फोडूनी शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार, हे जो त्यांच्याकडे येईल त्याच्यासाठी त्यांनी करायचं आहे, जो त्यांचं श्रवण मनन करेल त्याच्यासाठी त्यांनी करायचं आहे. दाटून उपदेश करायचा नाहीये, बळजबरीने उपदेश करायचा नाहीये. मला अप्पासाहेब बडवे असं सांगत होते की एका संतांनी, वारकरी संत होते ते, तर ते तिथल्या पंढरपूरमधल्या एका प्रतिष्ठित माणसाला म्हणायचे की बघा माझे कितीक जणांनी माझ्याकडून माळ घेतली, तुम्ही माझ्याकडून माळ घेतली पाहिजे. तर ते म्हणायचे की मला तुमच्या माळेची गरज नाही. असं त्यांची मैत्री होती, हसत खेळत चालायचं. एकदा कोणत्या तरी कामासाठी त्यांनी त्यांना जवळ बोलवलं, बैठक चाललेली होती, ते गुडघे टेकून त्यांच्या तिथं ऐकायला म्हणून पुढे गेले आणि यांनी त्यांच्या गळ्यात माळ टाकली. बघा तुम्हाला मी माळ घातलीच म्हणले. ते म्हणले ही मी काढून ठेवली. अशी बळजबरीने नव्हे. ना पृष्ठ कस्यचित ब्रुयात, विचारल्याशिवाय उपदेश कधीही करू नये, दाटून उपदेश कधीही करू नये, महत्वाकांक्षेपोटी उपदेश कधीही करू नये, कोणाला वश करण्यासाठी उपदेश कधीही करू नये, दुसऱ्याची श्रद्धा भिकडून उपदेश कधीही करू नये, दुसरा कमी आहे म्हणून मी उपदेश करतो या भावनेने उपदेश कधीही करता कामा नये. ही सद्गुरूंच्या कार्याची मर्यादा आहे आणि ती त्यांची नीतीही आहे. तर ते काम शोभायमान राहतं. जे खूप प्रतिष्ठित आहेत, सत्तावान आहेत, त्यांना अंकित करून घेण्याच्या उद्देशाने, महत्वाकांक्षेने उपदेश करू नये. ही जी मर्यादा आहे, ही मर्यादा तसंच गुरु परंपरेचं पावित्र्य राखणं. गुरु परंपरा योग्य न्यायानी पुढं चालवणं, त्याच्यामध्ये अनाचार होऊ न देणं. जर कोणी तशा प्रकारे प्रयत्न करत असेल तर त्याला न्याय देणं, हे सगळं सद्गुरूंच्या कामामध्ये येतं. त्याबाबत सद्गुरू अत्यंत दक्ष असतात असं समर्थ म्हणतात. म्हणून त्यांच्या कार्याविषयी त्यांची एक नीती असली पाहिजे आणि त्या नीतीप्रमाणे त्यांचं कार्य पुढं गेलं पाहिजे. समर्थ असं म्हणतात की यामध्ये एक उणे असे, अर्थात वर्तनाचा विवेक जो आहे तो विवेक, निषिद्ध कर्म न करणं, या गोष्टी गृहीतच आहेत. समर्थांचं हे जे विधान आहे, नीती न्याय मर्यादा, याच्यामध्ये कोणाचं असं मत आहे की ज्ञात्याच्या वर्तनाला शास्त्रांनी बंधन घातलेलं नाहीये. शंकराचार्यही म्हणतात ज्ञात्यांनी कसं वर्तन करावं याबद्दल शास्त्र उपदेश करत नाही आणि बंधन घालत नाही. तरी देखील समर्थांनी लिहिलेलं आहे की तो नीती न्याय मर्यादा राखून राहतो. ज्ञाता जर सद्गुरू म्हणून काम करत असेल तर चाललेलं आहे. त्यांनी तो चाहेल तसं वागायचं असं जर त्यांनी ठरवलं तर तो सद्गुरू म्हणून काम करू शकणार नाही. आज उठून हिमालयात गेला, तिथं मनसोक्त राहिला, मग गंगा तीरी काशीला राहिला, मग आणि कुठं गेला? ज्ञाता असेल तर ज्ञात्याबद्दल आचार्यांनी म्हटलेलं जरी बरोबर असलं तरी देखील स्वतः आचार्यांचं काम नीती न्याय मर्यादेमध्येच राहिलेलं आहे. कोणी शास्त्राचा धाक दाखवून ज्ञात्यावर वर्चस्व गाजवू नये म्हणून आचार्यांनी ते सांगितलेलं आहे. शास्त्राचा धाक दाखवून ज्ञात्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न तेव्हाचे शास्त्री पंडित करतही असत. जसं ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांना त्यांच्या सद्गुरूंनी आज्ञा केली म्हणून ते संसारात आले, तर शास्त्री पंडितांनी अडवलं. ही जी ज्ञात्यावर किंवा गुरुपरंपरा गुरु आज्ञेवर कुरघोडी करण्याची, अहंकारांनी कुरघोडी करण्याची प्रथा आहे. आता काहीच राहिलेलं नाही. आता तसं पाहायचं झालं तर फार ज्ञाते नाहीत, फार शास्त्री नाहीत, काही पंडित नाहीत, आचाराचा विवेक नाही. पण तेव्हाचा काळ वेगळा होता. अशा काळात आचार्यांनी सांगून ठेवलं की ज्ञात्याच्या वर्तनाला मर्यादा नाही, बंधन नाही. आणि असं सांगितलं असलं तरी देखील स्वतः आचार्यांनी मात्र त्यांचं जे कार्य आहे ते नीती न्याय मर्यादेनी केलेलंच दिसतं. जर तो कार्यात असेल तर त्या कार्यासाठी नीती न्याय मर्यादेची चौकट अतिशय गरजेची आहे. स्वतः भगवान श्रीकृष्णांनी उद्धवांना उपदेश केला, उद्धवांना ज्ञान प्राप्त झालं आणि भगवान उद्धवांना म्हणाले की आता तुला ज्ञान प्राप्त झालेलं असलं तरी देखील हे ज्ञान तुला जेव्हा लोकांना सांगायचं आहे तेव्हा तू ज्ञानी असल्यामुळं, उद्धव राजघराण्यातले होते, किंखापाचे कपडे घालत होते, तू किंखापाचे कपडे देखील घालू शकतोस पण तू साधा राहा, असं श्रीकृष्ण म्हणाले. तू साधा राहा, तू साधा राहशील तर तू सांगितलेलं ज्ञान ठसेल. याचा अर्थ नीती न्याय मर्यादेनीच तू राहायला पाहिजे. तू दागिनेही घालू शकतोस तुझ्या अंगावर. तेव्हा पुरुष, राजपुरुष अंगावर दागिने घालत असत, पण तू दागिने घालू नकोस. त्यामुळे हे नीती न्याय मर्यादा ही जी गोष्ट आहे ती गोष्ट जर सद्गुरू म्हणून वर्तन करायचं असेल आणि लोकांचा उद्धार करायचा असेल तर तो नीती न्याय मर्यादेनी राहणंच गरजेचं आहे. समर्थ म्हणतात यामध्ये एक उणे असे तेणे ते विलक्षण दिसे, म्हणून सर्वही विलसे सद्गुरुपासी. कोणाला इकडं तिकडं हलायला जागा समर्थ मुळीच ठेवत नाहीत. ही जी लक्षणं सांगितली या लक्षणामध्ये एक लक्षण जरी उणे असेल तरी ते विलक्षण म्हणजे लक्षण विरहित दिसेल. मग तो गुरुपदी शोभणार नाही, म्हणून सर्वही विलसे सद्गुरुपाशी. म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी या सर्व गोष्टी असल्या पाहिजेत, या सर्व गोष्टी विलसतात असं ते म्हणतात. म्हणून वैराग्य आहे, भजन आहे, स्वधर्म कर्म आहे, साधना आहे, कथा निरूपण आहे, श्रवण आहे, नीती न्याय मर्यादा आहे, पण अपरोक्ष अनुभूतीच नाही, ज्ञानच नाही, ब्रह्मविद्येची प्रचिती नाही, तो सद्गुरू नाही। ब्रह्मविद्येची प्रचिती आहे, अपरोक्ष अनुभूती आहे, पण वर्तनात घसरलेला आहे असं होऊ शकतं। जोपर्यंत देह आहे तोपर्यंत देहवानांनी सांभाळूनच राहायला पाहिजे। इंद्रियांनी प्रमाथिनी असं भगवद्गीता म्हणते। इंद्रिय घुसळण करणारी आहेत। प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळिली कौतुके, अगदी चाळा म्हणून प्राप्त पुरुषांनीही इंद्रियांशी खेळ करायचं ठरवलं तर तो घसरल्याखेरीज राहत नाही। तरी तोही आक्रमीला जाण दुःखे सांसारिके, म्हणून जपून राहणं हेच खरं। म्हणून अपरोक्ष अनुभूती आहे तरी देखील ती अनुभूती टिकवण्यासाठी वैराग्य वर्तन हे नेहमीच पाहिजे। म्हणून एक ही गोष्ट उणे असली तरी देखील जमणार नाही असं समर्थ म्हणतात। ज्ञान वैराग्य आहे पण भजन नाही। ज्याच्या ठिकाणी भजन नाही, कारण ज्ञान आणि ज्ञानाशी एकरूपता ही सहसा ध्यानाच्या वेळेलाच अनुभवाला येईल। आणि ध्यानातून खाली उतरला की कोणीही असला तरी त्याला इंद्रियांवर आणि मनावर यायला लागतं। तेव्हा त्या ज्ञान विचारावर श्रद्धा ठेवून आदर्शाचं भजन करणं हे कर्म प्राप्त ठरतं। नाहीतर ज्ञानाचा वृथा अभिमान निर्माण होतो। म्हणून तो भजनशील असला पाहिजे। आणि असं प्रत्येक पदाबद्दल सांगता येईल, तो स्वधर्म कर्म करणारा असलाच पाहिजे, तो साधना करणारा असला पाहिजे। आता मला साधनेची आवश्यकता काय असं जर म्हटलं तर तो ज्ञातेपणेच बद्ध झाला असं समर्थ म्हणतात। आदिनाथ जेव्हा ध्यान करतात तेव्हा तू कोण लागून गेला की आता मी झालो, आता मला ध्यानाची आवश्यकता नाही, आता मी पोचलो, मला साधनेची आवश्यकता नाही, असं होऊ शकत नाही। म्हणून समर्थ म्हणतात, यामध्ये एक उणे असे तेणे ते विलक्षण दिसे, म्हणून सर्वही विलसे सद्गुरूपाशी। म्हणून या सर्व गोष्टी सद्गुरूंच्या ठिकाणी विलसतात। तो बहुतांचा पाळण करता, त्यास बहुतांची असे चिंता, नाना साधने समर्था सद्गुरूपाशी। सद्गुरू हे बहुतांचा पाळण करता असतात। सद्गुरूंपाशी किती प्रकारचे लोक येतात याची कल्पना करता येणार नाही। त्या सगळ्यांना ते सांभाळतात, त्यांच्यापाशी शुद्ध ज्ञानाकरता लोक येतात, त्यांचा ते पालन करता असतात, त्यांच्या ज्ञानाचं ते पालन करतात। सद्गुरूंपाशी संसार भयानी भयभीत झालेले लोक येतात, त्यांना ते धीर देतात, आधार देतात, दिलासा देतात। जर त्यांच्याकडे ते नियमित येत असतील आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवत असतील तर ते त्यांच्याकरता कळवळतात, त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करतात। सद्गुरूंकडून विशिष्ट वासनेनी सद्गुरूंकडे आलेले लोक देखील असतात, जीवनात प्रमोशन मिळालं पाहिजे, धंदा चांगला चालला पाहिजे, पैसे मिळाले पाहिजेत, घर झाली पाहिजे, बदली झाली पाहिजे, किती सांसारिक कामना असतात, मुलं झाली पाहिजेत, मुलगा झाला पाहिजे, सद्गुरूंकडे येतात आणि श्रवण मननाच्या उपक्रमात आहेत तर ते त्यांना सांभाळून ठेवतात, त्यांच्या वासना हळूहळू कमी होतील याच्यावर विश्वास ठेवतात, वासना घेऊन आला म्हणून हिडीसपिडीस करत नाहीत, असा मनुष्यच माझ्याकडे नको असं करत नाहीत, कोणी एखादी वाईट वागणारी व्यक्ती मला कधी कधी लोक विचारायला आलेले आहेत की याचं वर्तन असं तरी तुमच्याकडे येतो कसा, मी असं म्हणतो की ही इतकी गुंतागुंतीची गोष्ट आहे की तुम्ही त्याच्याशी कसे वागलेले आहात, त्याच्या प्रतिसादात तो त्याच्याशी तुमच्याशी कसा वागलेला आहे, मला तुमचा इतिहास माहिती नाही, तो त्याची कर्तव्य करतो करत नाही, पण इथूनही तो जर गेला, इथूनही तो जर सुटला, इथं तो भक्तीच्या गोष्टी ऐकतो, ध्यानाच्या गोष्टी ऐकतो, वैराग्याच्या गोष्टी ऐकतो, तर काही फरक पडला तर निदान पडेल, पण त्याला इथून इथं येणं बंद करून तर त्याचं काय होईल काही सांगता येणार नाही। मृत्यूच्या भयाने भयभीत झालेले लोक सद्गुरूंकडे येतात, विविध प्रकारचे लोक सद्गुरूंकडे येतात, थोडक्यात समर्थ म्हणतात तो बहुतांचा पाळण करता, समर्थ मोक्षासंबंधीच जीव शिव ऐक्य यासंबंधीच अहम आत्मा आहे कधीची विसरो नये यासंबंधीच ठासून सांगतात आणि सद्गुरूही तेच सांगतात, पण हा अंतिम उपदेश घेत असताना मध्ये येणाऱ्या ज्या अडचणी असतात तो भले अज्ञानामध्ये सद्गुरूंच्या दृष्टीने असेल ज्ञानाच्या दृष्टीने असेल, पण आत्ता ती त्याची स्थिती आहे, त्याला त्याच्या दुःखातून बाहेर काढणं निदान दिलासा देणं हे काम सद्गुरू निश्चित करतात, एक दिवस जर माझ्याबरोबर कोणी राहिला तर तो मला म्हणतो की फार कठीण आहे तुमचं, किती त्रास तुम्हाला होत असेल, पण हे माझ्या सद्गुरूंचं काम म्हणून मी करतोय आणि हे काम करावं म्हणून सद्गुरूंनी मला नेमलेलं आहे, नाहीतर मलाही शक्य आहे, भेटी नाहीत, भेटीच्या वेळा नाहीत, ठराविक अमुक बोललात बाहेर हो, हे इथं बोलायचं नाही, पण जो जसा असेल तिथून त्याला घेऊन त्याला कुठेतरी अजून पुढे चालायला लावणं निदान प्रवृत्त करणं याच्यामध्ये कष्ट आहेत, ते कष्ट करायलाच लागतील, जो बहुतांचा पाळण करतात त्यास बहुतांची असे चिंता, आणि त्यांना इतरांची चिंता असते ती त्यांच्या अडचणीतून दूर होणं एवढीच त्या चिंतेचं स्वरूप नसतं, ते त्यांची ती अडचण सुटावी आणि भक्ती मार्गाला लागावेत आणि ध्यान करायला लागावेत आणि साधना मार्गावर अग्रेसर व्हावेत, अर्थात त्यांच्या अडचणींवर केवळ तोडगे काढण्यासाठी ते बसणार नाहीयेत, पण ते त्याच्या मध्यम मार्गाने चालतील, नाना साधने समर्था सद्गुरूपाशी, आणि यासाठी ते अनेक युक्त्यांचा अवलंब करतात. साधने वीण परमार्थ प्रतिष्ठे तो मागुता सवेच भ्रष्टे. या कारणे दुरी द्रष्टे महानुभाव हे सर्व साधने सहित ते सांभाळतात, स्वतः करतात आणि करवितात. साधने शिवाय परमार्थ प्रतिष्ठे हे समर्थांना त्या काळात कसं काय माहीत होतं कोण जाणे, की यापुढे स्वामी लोक औषधं विकणार आहेत, औषधं निर्माण करणार आहेत, आयुर्वेदाचे दवाखाने चालवणार आहेत, अभिषेक पूजा रुद्र तीर्थ प्रसाद भोजन साधना फक्त नाही, दुकानं उघडणार आहेत. सवळी कर्मकांड म्हणून साधनेशिवाय परमार्थाला प्रतिष्ठा जिथं जिथं असते आणि केवळ अशा गोष्टी चालतात तर तो चालवणारा देखील भ्रष्ट होतो आणि तिथं येणाऱ्या लोकांना देखील तशीच सवय लागते. शेवटी सगळं मिळून पैशाचा खेळ सुरू होतो. समर्थ म्हणतात या कारणे दुरी द्रष्टे महानुभाव. म्हणून महानुभाव हे दूरदृष्टीने काम करणारे असतात. मला असं वाटतं की समर्थांनी सांगितलेला हा परमार्थ हा अधिकाधिक स्पष्ट आहे. काय असावं काय नसावं हे इतकं ठासून सांगितलेलं आहे आपल्याला. आपल्या जीवनासाठी ते गरजेचं आहे आणि निश्चित यामुळं आपल्याला या जन्मात येण्याची जन्मे येण्याची काळे संसारी होईजे निराळे यासाठी मदतगार आहे. उरलेलं पुढच्या वेळेला. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. हरी 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल शरी ज्ञान देव तुकाराम शरी ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि।